चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केला उसाचा सर्वे। खादर क्षेत्रातील गावात सर्वेसाठी येणाऱ्या पथकाच्या तपासणीसाठी टिकोला कारखाना आणि ऊस सहकारी समितीचे अधिकारी ऊस सर्वेच्या तपासणीसाठी नियोजित स्थळी पोहोचले आहेत। तिथे शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऊस लागवडीबाबत माहिती घेतली जाते। दरम्यान अधिकाऱ्यांनी ऊस सर्वे करण्यासाठी पथकाकडूनही माहिती घेतली। ऊस विभागाकडून यावेळी पूर्ण पारदर्शीपणे ऊसाचा सर्वे केला जात आहे। ऊस पर्यवेक्षक आणि सर्व पथके शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लॉट वाईज ऊसाचा सर्वे करत आहेत। शुक्रवारी टिकोला साखर कारखान्यात गेलेल्या सिनियर ऊस मॅनेजर पवन जैनर व ऊस मॅनेजर अविनाश ठाकूर यांनी खादर क्षेत्रामध्ये सर्वे करत असणाऱ्या पथकांची तपासणी केली। त्यांनी सराय खादर मध्ये सर्वे करत असणाऱ्या टिकोला कारखान्याचे पर्यवेक्षक संदीप चौहान आणि सेंटर ऑफिसर नरेंद्र कुमार मवाना सहकारी समितीचे विनोद मिश्रा यांच्याकडून सर्वेक्षण मशीनची माहिती घेतली। टिकोला साखर कारखान्याचे केन मॅनेजर अविनाश ठाकूर यांनी सांगितले की यावेळी ऊसाचे सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे। यासाठी सर्वे दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर उपस्थित राहावे। त्यांनी सांगितले की ऊस विभागाचे अधिकारी सातत्याने सर्वे करणाऱ्या पथकांची तपासणी करत आहेत। जो काही सर्वे होत आहे त्याला लगेचच ऊसाच्या साईटवर नोंदवला जात आहे, ज्यामुळे शेतकरी आपल्या ऊसाच्या सर्वेची ऑनलाईन माहिती घेऊ शकतात। सिनियर मॅनेजर पवन जैन यांनी सांगितले की टिकोला साखर कारखान्यातील जवळपास 30 पथके ऊस सर्वेक्षणाचे काम करत आहेत। या पथकाला लवकरात लवकर ऊस सर्वे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। जून महिन्यामध्ये ऊसाचा सर्वे पूर्ण केला जाईल।